या कावळ्याबद्दल आठवण सांगतो. माझ्याकडे मुकुंदराव तापकीरांनी मी बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो या चालीवर एखादं काव्य करावं असा फार आग्रह धरला. साधारणपणे एक आठ दहा दिवसात तीन चार वेळेला त्यांची भेटही तेव्हा झाली. आणि त्यांनी असा आग्रह धरला तेव्हा हे काव्य झालं. त्यामुळे ते त्या चालीमध्ये म्हणता येतं. अजूनही एक चाल आहे स बलसागर भारत हो विश्वात शोभुनी राहो. त्या धर्तीवर हे काव्य केलं. गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्य समरस भावे. पण आपल्या केंद्रात येणाऱ्या काही मंडळींनी अजून एक चांगली चाल त्याला लावली. गुरुवाक्ये चित्तरमावे चैतन्य समरस भावे. आणि मला असं वाटतं की मी केलेली पहिली चाल लुप्तप्रायात झाली. गुरुवाक्य हे परमार्थामध्ये प्रमाण आणि गुरुवाक्यामध्ये देखील प्रधान गुरुवाक्य आणि गौण गुरुवाक्य असा फरक करावा लागतो. गौण गुरुवाक्य म्हणजे यावर्षी मुलीचं लग्न करावं असं म्हणतो. मग ते असं म्हणतात की चालेल चालेल यावर्षी कर, मात्र तुम्ही म्हणता तर मी पाहायला लागतो. आणि मग स्वामीजींनी सांगितलं म्हणून मुलीचं लग्न करायचं असं म्हणायला सुरुवात करतो. हे ही गौण गुरुवाक्य. या ठिकाणी नोकरी करू का त्या ठिकाणी नोकरी करू, धंदा करू का आणि काही करू, ही गुरुवचनच, पण ती गौण गुरुवचन. अहम ब्रह्मास्मी महावाक्य येथीचा अर्थ अतर्क्य तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे. समर्थांनी म्हटलं ना, शिष्य लान वदने बोले धरिली सदृढ पाऊले मग बोलो आरंभिले गुरुदेवे. अहम ब्रह्मास्मी महावाक्य येथीचा अर्थ अतर्क्य तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे. आता हेची दृढीकरण भावया पाहिजे सद्गुरु भजन सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. सद्गुरु वचन तोची वेदांत सद्गुरु वचन तोची सिद्धांत सद्गुरु वचन तोची धातांत स्वप्रचित आता. हे जे गुरुवाक्य आहे तोच वेदांत तोच सिद्धांत तोच धातांत स्वप्रचित. प्रत्येकालाच त्याची प्रचिती येते. गुरुवाक्य म्हणजे ते परमात्म तत्व तू आहेस. गुरुवाक्य म्हणजे तो परमात्माच मी आहे अशा प्रकारचं, किंवा मीच परमात्म स्वरूप आहे अहम ब्रह्मास्मी, किंवा ते परमात्म तत्व मी आहे सोहम अस्मी अशा प्रकारचं गुरुवाक्य. ध्यानामध्ये रमला पण गुरुवाक्याचं परिशीलन करत नाही. मी काय म्हणतोय ते बघा. ध्यान करावंसं वाटतं, ध्यान खूप करतो, पण गुरुवाक्याचं तेवढं चिंतन परिशीलन करत नाही तर परमार्थ तेवढ्या वेगाने पुढे जात नाही. याच्या उलट गुरुवाक्याचं चिंतन करता करता इतका आवेग प्राप्त होतो की आता कधी ध्यानाला बसतोय असं वाटतं आणि मग ध्यानाला बसतो. जसे वेद लागतात, ग्रहणाचे वेद कसे लागतात, म्हणजे ती प्रक्रिया घडायला सुरुवात होते. चंद्र आणि सूर्य एका रेषेत आणि पृथ्वी एका रेषेत येण्याची प्रक्रिया सुरू ज्या क्षणापासून होते गगनमंडळात तेव्हा त्याला वेद लागणं असं म्हणतात. म्हणजे जणू पृथ्वीला चंद्राला आणि सूर्याला एका रेषेत येण्याचा वेद लागलेला आहे. आणि ग्रहण सुटलं तरी वेध सुटायला वेळ लागतो. ते बाजूला झाले की मग थोड्यांनी वेध देखील सुटतो असं म्हणतात. पण वेध लागणं ही जी गोष्ट आहे ती चिंतनाशिवाय होत नाही. गुरुवाक्याचं परिशीलन घुसळण आपल्या अंतःकरणात जितकी होईल तितका परमार्थ यशस्वी होतो. ध्यान तर आहेच, पण स्वरूपानंद म्हणाले की मी सोहम सोहम असं लाख वेळेला घोकलं म्हणून मी आज तेच होऊन राहिलो असं ते म्हणाले. कारण ध्यानाच्या व्यतिरिक्त वेळेमध्ये असणारा जागृतीचा काळ जो आहे तर तो परमार्थामध्ये जर जायचा असेल तर गुरुवाक्याचं चिंतन मनन परिशीलन त्याच्यावर विचार त्या भावनेमध्ये राहणं अशा प्रकारे जो सांभाळतो आणि रमून जातो त्या भावनेत रमणं याचा अर्थ प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो. संपूर्ण अर्थ माहीत नसला किंवा अनुभवाचा नसला तरी काही बाही निश्चित डोळ्यासमोर येतं. ते परमात्मतत्व अविनाशी आहे. आपल्याला अविनाशी या शब्दाचा संपूर्ण अर्थ समजा प्रतीक झाला नाही तरी अविनाशी म्हणजे कळतं. ते अव्यक्त आहे, ते अलक्ष आहे, ते दृश्यातीत आहे. तिथं जन्म मृत्यू नाही, ते जाणीव स्वरूप आहे. अशा परमात्म वस्तूचं चिंतन करत असताना तो परमात्मा कसा आहे याचं चिंतन करत असताना जेव्हा तोच मी आहे असं म्हणतो तेव्हा सहजच मी देह अशी जी भावना किंवा अबोध वागवत असतो तो देह तर आता अविनाशी नसेल. परमात्मा जसा अविनाशी आहे तसा, पण परमात्माच मी आहे या भावनेप्रमाणे मी अविनाशी असलो पाहिजे. म्हणून माझ्या अंतर्यामी असणारी जाणीव अविनाशी आहे. आपोआप देहापासून दूर व्हायला सुरुवात होते. देह दृश्य आहे, ती जाणीव अदृश्य आहे, परमात्म्याशी मिळती जुळती आहे. अशा प्रकारे चिंतन करता करता तो त्या चिंतनीय वस्तूशी देह मन बुद्धीची जाणीव बाजूला सारून तदाकार व्हायला सुरुवात होते. अशा वेळेला मात्र जीवनात चमत्कार घडतो. मग अशी जाणीव ठेवून नामस्मरण करणं. मी या चिंतनाला गुरुवाक्याच्या ठिकाणी चित्त रमण्याला खरंच खूप महत्व दिलं देखील देतोही. याचं कारण आपण वेगवेगळ्या विचारांमध्ये असतो. ते विचार कधी सांसारिक असतात, कधी आपल्या कर्मांसंबंधी असतात, कधी पैशासंबंधी असतात, कधी मुलाबाळांसंबंधी असतात, कधी चिंतेचे विषय असतात. नामस्मरण करायला बसला आणि अशा प्रकारचे विचार आहेत, पूर्वतयारी काहीच नाही, तर नाम एकदम समाधान कसं देईल? देणं शक्य नाही. हे चिंतन ही साधनेची देखील पूर्वतयारीच आहे. जर अशा प्रकारचं चिंतन करत असेल आणि नामस्मरणाला बसला, त्याचं नाम आणि बाहेर भरभर भरभर विचार आणि वेगवेगळ्या विचाराच्या आवर्तात सापडलेला आहे असं दुसरं एक नामस्मरणाला बसला, दोघांनी एकच नाम घेतलं, दोघंच बसले, एकानी घेतलं एकानी सांगितलं. मग ज्यांनी सांगितलं त्यांनी सांगितल्यामुळं यांनी त्याच्या पाठोपाठ घेतलं. अशा प्रकारे दोघंही एकमेकांना सांगत होते आणि घेत होते. तरी देखील दोघांना मिळणारी फळं वेगवेगळी राहतील. यांनी पूर्वतयारी केलेली होती आणि यांनी कोणतीही पूर्वतयारी केलेली नव्हती. असं जेव्हा घडतं तेव्हा नामस्मरण देखील वेगवेगळे परिणाम फल देतं. तसंच ध्यानाचं देखील आहे. चिंतनाने कितीतरी तद्रूप जर झाला असेल, मी असं वाचलं की गुरुदेव रानडे त्यांच्याकडं कोणी आठवण सांगितली, ते अलाहाबादला राहायला उतरले ते गुरुदेवांच्या घरी, आणि गुरुदेव ध्यानाकरता म्हणून बाहेर पडले आणि पाहुणे म्हणून आल्यामुळं काय सोयीर गप्पा काहीतरी इकडं असं तसं अशा प्रकारे बोलण्याची प्रवृत्ती असते. त्यामुळं कोणीतरी तसं त्यांच्याशी बोलायला आलं तर हाताने ढकलून ते ध्यानाला जाऊन बसले. आता यावेळेला बोलणं त्यांना अशक्य झालं. याचं कारण ध्यानाच्या आधी ध्यानाची पूर्वतयारी म्हणून काही चिंतन वगैरे करत होते. जवळपास सर्व संतांनी हा उपाय केल्याचं दिसतं. आपल्या अनुग्रहाच्या प्रक्रियेमध्ये देखील ओम तत्वम सोहम सहा किंवा श्रीम तत्वम सोहम सहा या गुरुवाक्याचं गुरु उपदेशाचं थोडा वेळ तरी चिंतन करावं तीव्रतेने आणि मग ध्यानाला बसावं, वेगळा परिणाम होतो. पण ध्यानाला बसण्याच्या आधीपासून सकाळी उठल्यापासूनच जर चिंतन अशा प्रकारचं असेल तर कधी एकदा बसतो असं होईल. कारण चिंतनाने इतकी तरल अशी मनाची स्थिती झालेली असते की हळूहळू घरातले बाकीचे सगळे व्यवहार अगदी नको वाटायला लागतात. बसावं जाऊन अशी तीव्र इच्छा निर्माण होते. अशा वेळेला ध्यान देखील खूप जास्त परिणामकारक असं होतं. म्हणून गुरुवाक्याच्या ठिकाणी जर चित्त रमलं तर चैतन्याशी समरस व्हायला त्याला वेळ लागत नाही. चिंतने चिंतने तद्रूपता असंच म्हटलेलं आहे. चिंतनाने चित्त त्या अर्थाशी शब्दांशी मग शब्दाच्या अर्थाशी एकरूप होत आपल्या स्वतःला देखील हरपतं. चित्तरहितता प्राप्त होते. अशी मजा आहे. रामकृष्ण बोलताहेत तामारहाटीच्या ब्राह्मणीला म्हणजे गोपाळच्या आईना किती काय काय दर्शन होतात. एकटीच गंगेच्या काठी एका बगीचात एका एकाकी खोलीत राहते आणि जप करते. गोपाळ बालकृष्ण तिच्या कुशीत निसतो. बोलता बोलता श्री रामकृष्ण चमकित झाले. हा नवीनच शब्द इथं आला, चमकित झाले असं म्हटलंय. कल्पनेत नव्हे प्रत्यक्ष तिनं बघितलं की गोपालाचे तळहात लाल आहेत. तिच्या बरोबर हिंडतो हे सारं ऐकून नरेंद्र रडला. मलाही आधी अनेक दर्शन होत, आता आजकाल भावावस्थेत तितकीशी दर्शन होत नाहीत. आता प्रकृतीभाव कमी होत आहे, पुरुष भाव येत आहे, म्हणून भावावेश आत राहतो, बाहेर तितकासा प्रकट होत नाही. दर्शन ही मायाच आहे. दर्शन होणं हा एक प्रकारे फार मोठा भाग असा जरी वाटला तरी दर्शन जोपर्यंत होतात तोपर्यंत माया सुटली नाही. दर्शन कमी झाली की निर्गुणाशी तदाकारता वाढली असा त्याचा अर्थ राहतो. भक्त्या नरेंद्रचा पुरुष भाव म्हणून ध्यान करताना त्याचं मन इष्टदेवतेत लीन होऊन जातं, त्याला भावावेश वगैरे होत नाही. नित्य गोपालचा प्रकृती भाव म्हणून भावावेश झाल्यास वाकडा तिकडा होऊन जातो, भावावेशाने त्याचे शरीर लाल होऊन जाते. श्री रामकृष्ण मास्तरांना बरं लोक तीळ तीळ करीत त्याग करतात, पण ह्या मुलांची बघा कशी अवस्था. विनोद म्हणाला, बायको बरोबर झोपावं लागतं, मनाला मोठीच खंत वाटते. बघा संग होवो की न होवो, साधकाच्या पक्षी एकत्र झोपणंही वाईट. द्विजाची काय अवस्था आहे, सारखं शरीर डोलवितो आणि माझ्याकडे बघत राहतो, हे काय थोडं आहे. सगळं मन गोळा होऊन जर माझ्याकडे आलं तर मग सगळंच झालं. मी आणखी काय आहे, तोच मी यंत्र तो यंत्री. माझ्या आत ईश्वराची सत्ता आहे म्हणूनच इतक्या लोकांचं आकर्षण वाढत आहे. मी नुसतं शिवून दिल्यानंच होतं, ही ओढ हे आकर्षण ईश्वराचंच आकर्षण आहे. संतांच्या देहाचं देखील आकर्षण हळूहळू वाढायला सुरुवात होते. रामकृष्ण असं म्हणतात की माझ्या आत ईश्वराची सत्ता असल्यामुळे लोकांना माझं आकर्षण वाटतं. तारक इथून घरी परत जात होता, बघितलं माझ्या शरीराच्या आतून शिखेसारखं लखलख करीत काहीतरी निघून गेलं त्याच्या मागं मागं. कित्येक दिवसानंतर तारक पुन्हा दक्षिणेश्वरी आला, त्यावेळी समाधीमग्न होऊन त्याच्या छातीवर पाय ठेवला. ह्याच्या आत जो आहे त्यानं आपल्या स्वतःच्या छातीकडे बोट दाखवून रामकृष्ण म्हणाले, बरं असल्या मुलांसारखी आणखी मुलं आहेत काय. मास्तर, मोहित चांगला आहे, आपल्याकडे एक दोनदा आला होता, दोन परीक्षा पास होईल इतका अभ्यास करतो आहे आणि ईश्वराविषयी खूप अनुराग. रामकृष्ण, ते असेल पण तो इतक्या उच्च स्तरावरचा नाही, शरीराची लक्षणं तितकी चांगली नाहीत, तोंड थापटलेलं, ह्या मुलांचा उच्च स्तर. पण शरीर धारण केल्यानंच मोठी मुश्किल, त्यातच परत शाप मिळाला तर 7 जन्म यावं लागेल, मोठं सावध राहावं लागतं. वासना असली की शरीर धारण आलंच, एक भक्त जे अवतार आहेत दुसऱ्यांसाठीच देह धारण करून आले आहेत त्यांना कोणती वासना. रामकृष्ण सहास्य, बघितलंय माझ्या सगळ्या वासना गेल्या नाहीत. एका साधूची शाल बघून वासना झाली होती की तशी शाल आपण वापरावी, अजूनही ती वासना आहे, कोण जाणे तिच्यासाठी आणखी एकदा यावं लागेल. बलराम हसत, आपला जन्म काय शालीसाठी. सगळे हसतात. रामकृष्ण सहास्य, एक सत कामना ठेवायला हवी, तिचेच चिंतन करता करता देह त्याग व्हावा म्हणून. साधू लोक 4 धामांपैकी 1 धाम शिल्लक ठेवतात, पुष्कळजण जगन्नाथ क्षेत्र शिल्लक ठेवतात. तसे केल्याने जगन्नाथाचे चिंतन करता करता देह जाईल. भगवी वस्त्र घातलेल्या एका व्यक्तीने खोलीत प्रवेश करून अभिवादन केले, ही व्यक्ती खाजगी बोलण्यात रामकृष्णांची निंदा करीत असते म्हणून तिला बघून बलराम हसत आहेत. रामकृष्ण अंतर्याम जाणणारे बलरामांना म्हणत आहेत, हरकत नाही म्हणू द्या मला ठक. वेळ संपली, थोडं वाचू. रामकृष्ण तेजचंद्रांशी बोलत आहेत, तुला इतकं बोलावू पाठवतो काय येत नाहीस, बरं आहे ध्यान बिन करीत जा, त्यानेच मी सुखी होईन, मी तुला आपला समजतो म्हणून बोलावतो. तेजचंद्र, महाराज ऑफिसात जावं लागतं, कामांची गर्दी. मास्तर हसत, घरी लग्न, 10 दिवस ऑफिसातून सुट्टी घेतली होती. रामकृष्ण मग म्हणे, फुरसत नाही फुरसत नाही. हेच म्हणालास की संसार त्याग करायचा म्हणून. नारायण, मास्तर साहेब एक दिवस म्हणाले होते, वाइल्डनेस ऑफ धिस वर्ल्ड, संसार रामकृष्ण मास्तरांना तुम्ही ती गोष्ट सांगा तर या लोकांना फायदा होईल, शिष्य औषध खाऊन बेशुद्ध पडलेला आहे, गुरु येऊन म्हणाले याचे प्राण वाचू शकतील, ही वडी कोणी खाईल तर हा वाचेल, पण वडी जो खाईल तो मरून जाईल, आणि तीही सांगा वाकडा तिकडे होऊन मेल्याचं सोम करणाऱ्या हठयोग्याची। त्याला वाटले होते की बायको वगैरे हीच माझी आपली माणसं आहेत। मध्यान्नी रामकृष्णांनी जगन्नाथाचा अन्नप्रसाद ग्रहण केला, तो हठयोगी त्याची समाधी लागायची, पण संसारात आपल्याबद्दल लोकांना किती प्रेम आहे हे समजण्यासाठी एकदा आपल्या योगाचं सहाय्य घेऊन वाकडा तिकडा होऊन मेल्याचं सोम घेऊन पडला। त्याला असं वाटलं की आपली पत्नी जी आपल्यावर खूप प्रेम करते ती यावेळेला काय वागेल, तर ती अतिशय तटस्थच होती, थोडी बहुत रडली आणि आता यांना घेऊन जा म्हणाली। तेव्हा त्या हठयोग्याला कळलं की आपली किती किंमत सर्वांच्या अंतर्यामी आहे, अशी ती खरी गोष्ट आहे। मध्यान्नी रामकृष्णांनी जगन्नाथाचा अन्नप्रसाद ग्रहण केला, बलरामांच्या घरी जगन्नाथाची सेवा होत असते, म्हणूनच श्री रामकृष्ण म्हणत असतात की बलरामाचे अन्न शुद्ध अन्न। भोजनानंतर श्री रामकृष्णांनी किंचित विश्रांती घेतली। हरी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।